ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಸೌಖ್ಯದಾತಾರ ಜೀವಾ ಚರಣಾರ ಜಾತೈ ವ್ಯಾವದಾಸಾವಿಸಾವಾ ಭಕ್ತಾವಿಸಾವಾ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಜಾಣಿಯಾನಂಗ ಸ್ವಸ್ವರೂಪಿ ರಾಹಿದಂಗ ಮುಮುಕ್ಷ ಜನಾದಾವಿ ನಿಜ ಡೋಳಾ ಶ್ರೀರಂಗ ಡೋಳಾ ಶ್ರೀರಂಗ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಜಯಮನಿ ಜೈಸಾ ಭಾವ ತಯಾ ತೈಸಾನುಭವ ದಾವಿಸಿ ದಯಾ ಘನಾ ಐಸಿ ತುಝಿ ಹಿಮಾವ ತುಝಿ ಹಿಮಾವ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ತುಮಚೆ ನಾಮ ಧ್ಯಾತಾ ಹರೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ವ್ಯಥಾ ಅಗಾಧ ತವ ಕರಣಿ ಮಾರ್ಗ ದಾವಿಸಿಯನಾಥ ದಾವಿಸಿಯನಾಥ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಕಲಿಯುಗಿ ಅವತಾರ ಸಗುಣ ಪರಬ್ರಹ್ಮ ಸಾಚಾರ ಅವತೀರ್ಣ ಝಾಲಾಸೆ ಸ್ವಾಮಿ ದತ್ತ ದಿಗಂಬರ ದತ್ತ ದಿಗಂಬರ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಆಠ ದಿವಸ ಗುರುವಾರಿ ಭಕ್ತ ಕರೀ ತಿವಾರಿ ಪ್ರಭು ಪದ ಪಾಹವಯ ಭವ ಭಯ ನಿವಾರಿ ಭಯ ನಿವಾರಿ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಮಾಸಾ ನಿಜ ದ್ರವ್ಯ ಠೇವಾ ತವ ಚರಣ ರಜ ಸೇವಾ ಮಾಗಣಿ ಹೆಚ್ಚಿಯಾತ ತುಂಹ ದೇವಾಧಿದೇವಾ ದೇವಾಧಿದೇವಾ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಇಚ್ಛಿತ ದಿನ ಚಾತಕ ನಿರ್ಮಲ ತೋಯ ನಿಜ ಸುಖ ಪಾಜಾವೆ ಮಾಧವಾಯ ಸಂಭಳ ಆಪೂಲಿ ಭಾಕ ಆಪೂಲಿ ಭಾಕ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಸೌಖ್ಯದಾತಾರ ಜೀವಾ ಚರಣಾರ ಜಾತೈ ದ್ಯಾವದಾಸಾವಿಸಾವಾ ಭಕ್ತಾವಿಸಾವಾ. ಆರತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಶಿರಡಿ ಮಾಝೆ ಪಂಢರಪುರ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ರಮಾವರ ಬಾಬಾ ರಮಾವರ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ರಮಾವರ. ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಭಾವ ಪುಂಡಲಿಕ ಜಾಗ ಪುಂಡಲಿಕ ಜಾಗ ಭಾವ ಪುಂಡಲಿಕ ಜಾಗ. ಯಾಹು ಯಾಹು ಅವಧಿ ಜನ ಕರು ಬಾಬಾ ಸಿ ವಂದನ ಸಾಯಿ ಸಿ ವಂದನ ಕರು ಬಾಬಾ ಸಿ ವಂದನ. ಗಣು ಮಣೆ ಬಾಬಾ ಸಾಯಿ ಧಾವ ಪಾವ ಮಾಝೆ ಆಯಿ ಪಾವ ಮಾಝೆ ಆಯಿ ಧಾವ ಪಾವ ಮಾಝೆ ಆಯಿ. ಘಾಲಿನ ಲೋಟಾಂಗಣ ವಂದಿನ ಚರಣ ಡೋಳ್ಯಾನ ಪಾಹಿನ ರೂಪ ತುಜೆ ಪ್ರೇಮೆ ಆಲಿಂಗನ ಆನಂದೆ ಪೂಜಿನ ಭಾವೇವ ಮಾಡಿನ ಭಣೆ ನಮ. ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ಚ ಪಿತಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಬಂಧು ಚ ಸಖಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ವಿದ್ಯಾ ದ್ರವಿಣಂ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಸರ್ವಂ ಮಮ ದೇವ ದೇವ. ಕಾಯೇನ ವಾಚಾ ಮನಸೇಂದ್ರಿಯರ್ವಾ ಬುದ್ಧಾತ್ಮನಾ ವಾ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಭಾವಾತ್ ಕರೋಮಿ ಯದ್ಯತ್ ಸಕಲಂ ಪರಸ್ಮೈ ನಾರಾಯಣಾಯೇತಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಅಚ್ಯುತಂ ಕೇಶವಂ ರಾಮ ನಾರಾಯಣಂ ಕೃಷ್ಣ ದಾಮೋದರಂ ವಾಸುದೇವಂ ಹರಿಂ ಶ್ರೀಧರಂ ಮಾಧವಂ ಗೋಪಿಕಾ ವಲ್ಲಭಂ ಜಾನಕೀ ನಾಯಕ ರಾಮಚಂದ್ರಂ ಭಜೆ. ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ. ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅನಂತಾತುಲಾತೆ ಕಸೇರೆ ಸ್ತವಾವೆ ಅನಂತಾತುಲಾತೆ ಕಸೇರೆ ನಮಾವೆ अनंता मुखांचा शिणेशेषघाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा स्वरावे मनी त्वत्पदा नित्य भावे उरावे तरी भक्ति साठी स्वभावे तरावे जगातारुणी मायताता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा वसे जो सदा दावया संत लीला दिसे अज्ञ लोकान परी जो जनाला परियंतरी ज्ञान कैवल्य दाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा बराला धला जन्म हा मानवाचा नरा साधका साधनी भूत साचा धरू साई प्रेमा गळाया अहंता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा धरावे करी सान अल्पज्ञ बाला करावे अमा धन्य चुंबो निगाला मुखे घाल प्रेमे खरा ग्रास आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा सुरादि गजांचा पदा वंदिताती शुकादि गजांते समानत्व देती प्रयागादि तीर्थे पदी नम्र होता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा तुजा जा पदा पाहता गोप बाली सदा रंगली चित स्वरूपे मिळाली करी रास क्रीडा सर्वे कृष्ण नाथा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा तुला माग तो मागणे एक द्यावे करा जोडी तो दीन अत्यंत भावे भवी मोहनी राज हातारियाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ऐसा ये बा साई दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्व ही व्यापक तू श्रुति सारा अनुसया त्रिकुमारा बाबा ये बा काशी स्थान जपा प्रतिदिवशी कोल्हापुर भिक्षेसी निर्मल नदी तुंगा जल प्राशी निद्रा माहुर देशी ऐसा ये बा झोळी लोंब तसे वाम करी त्रिशूल डमरुधारी भक्ता वरद सदा सुखकारी देशिल मुक्तिचारी ऐसा ये बा पाई पादुका जपमाला कमंडलु मृग छाला धारण करिशी बा नाग जटा मुगुट शोभ तो माथा ऐसा ये बा तत्पर तुजाया जे ध्यानी अक्षय त्यांचे सदनी लक्ष्मी वास करी दिन रजनी रक्षिसी संकट वारुनी ऐसा ये बा या परिध्यान तुझे गुरु राया दृश्य करी नयनाया पूर्णानंद सुखे ही काया लाविसी हरि गुण गाया ऐसा ये बा साई दिगंबरा अक्षय रूपावतारा सर्व ही व्यापक तू श्रुति सारा अनुसया त्रिकुमारा बाबा ये बा सदा सत्स्वरूपं चिदानंदकंदं जगत्संभवस्थान संहार हेतं स्वभक्ते छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवद्वंत विध्वंस मार्तंड विद्यं मनोवागतीतं मुनिर्ध्यानगम्यं जगत्व्यापकं निर्मलं निर्गुणत्वां नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवां बोधिम मग्नार्दितानां जनानां स्वपादाश्रितानां स्वभक्ति प्रियानां समुद्धारणार्थं कलौ संभवन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा निम्बवृक्षस्य मूलाधिवासात् सुधाश्राविणं तेक्तमप्यप्रियन्तं तरुकल्पवृक्षाधिकं साधयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवं नृणं कुर्वतां भुक्तिमुक्ति प्रदन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं अनेकाश्रुतातर्क्यलीलाविलासै समाविष्कृतेशान आस्मत्प्रभावम् अहं भावहीनं प्रसन्नात्मभावं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सतं विश्रमाराममेवाभिरामं सदा सज्जने संस्तुतं सन्नमद्भि जनामोददं भक्तभद्रप्रदन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं अजन्माद्यमेकं परं ब्रह्म साक्षात् स्वयं संभवं राममेवावतीर्णं भवद्दर्शनासं पुनीत प्रभोहं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं
श्री साईश कृपानिधेखिल नृणां सर्वार्थ सिद्धि प्रद युष्मत्पादरज प्रभावमतुलं धातापि वक्ता क्षम सद्भक्त्या शरणं कृताञ्जलिपुट संप्राप्तितोऽस्मि प्रभो श्रीमत्साई परेश पादकमला नान्यच्छरण्यं मम साई रूपधर राघवोत्तमं भक्तकाम विबुधद्रुमं प्रभुं माययोपहत चित्तशुद्धये चिन्तयाम्यमहर्निशं मुदा शरत्सुधांशु प्रतिमं प्रकाशं कृपातपत्रं तव साईनाथ त्वदीयपादाब्जसमाश्रितानां स्वच्छायया तापमपाकरोतु उपासना दैवत साईनाथ स्तवैर्मयोपासनि नास्तु तस्त्वं रमेन्मनो मे तव पादयुग्मे भृङ्गो यथाब्जे मकरन्दलुब्धः अनेक जन्मार्जित पाप संक्षयो भवेद्भवत्पाद सरोज दर्शनात् क्षमस्व सर्वान् अपराध पुञ्जकान् प्रसीद साईश सद्गुरोदयानिधे श्री साईनाथ चरणामृत पूर्ण चित्ता त्वत्पाद सेवन रता सततं च भक्त्या संसार जन्य दुरितौ धवि निर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति स्तोत्रमेतत् पठेद् भक्त्या यो नरस्तन्मनाः सदा सद्गुरोः साईनाथस्य कृपापात्रं भवेद् ध्रुवम्
रुसो मम प्रियाम्बिका मजवरी पिता हि रुसो रुसो मम प्रियाङ्गना प्रियसुतात्मजा हि रुसो रुसो भगिनी बन्धु हि श्वशुरसासुबाई रुसो न दत्त गुरु साई मा मजवरी कधी ही रुसो उसो न सुनबाई त्या मजन भ्रातु जाया पुसो पुसो न प्रिय सोय रे प्रिय सगे न ज्ञाति पुसो पुसो सुरदना सखा स्वजन नाप्त बंधु पुसो परी न गुरु साई मा मज परी कधी ही रुसो पुसो न बला मुळे तरुण वृद्ध ही ना पुसो पुसून गुरु था कुटे मजन थोर साने पुसो पुसोन च भले बुरे सुजन साधु ही ना पुसो वरी न गुरु साई मा मज वरी कधी ही रुसो रुसो चतुर तत्वित विबुध प्राज्ञ ज्ञानी रुसो रुसो ही विदुषी स्त्रिया कुशल पंडिता ही रुसो रुसो महीपति यति भजक तापसी ही रुसो न दत्त गुरु साई मा मज वरी कधी ही रुसो रुसो कवि ऋषि मुनि अनघ सिद्ध योगी रुसो रुसो ही गृह देवता ति कुल ग्राम देवी रुसो रुसो खल पिशाच ही मलिन डाकिनी ही रुसो न दत्त गुरु साई मा मज वरी कधी ही रुसो रुसो मृग खग कृमि अखिल जीव जंतु रुसो रुसो विटप प्रस्तरा अचल आप गाभी रुसो रुसो खपवनाग्निवार अवनि पंच तत्वे रुसो न दत्त गुरु साई मा मज वरी कधी ही रुसो रुसो विमल किन्नरा अमल यक्षिणी ही रुसो रुसो शशिख गादि गगनी तारका ही रुसो रुसो अमर राजहि अदय धर्म राजा रुसो न दत्त गुरु साई मा मज वरी कधी ही रुसो रुसो मन सरस्वती चपल चित्तती ही रुसो रुसो वपुदिशाखिला कठिन काल तो ही रुसो रुसो सकल विश्व ही मई तु ब्रह्म गोलम रुसो न दत्त गुरु साई मा मज वरी कधी ही रुसो विमूढ़ मणुनी हसो मज न मत्सरा ही डसो पदाभिरुचि उल्हसो जनन कर धमीना फसो न दुर्ग द्रुति चा धसो अशिव भाव मागे खसो प्रपंची मन हे रुसो दृढ़ विरक्ति चित्ती ठसो कुणाची ही घृणा नसो न च स्पृहा कशाची असो सदैव हृदय वसो मनसि ध्यानि साई वसो प्रदीप प्रणय पोरसो निखिल दृश्य बाबा दिसो न दत्त गुरु साई मा उपरिया चले ना रुसो
हरिओं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशाः सार्वभौमः सार्वायुष आन्तादा परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराणिति तदप्येष श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन गृहे आविक्षितस्य कामप्रेह विश्वे देवा सभासदैति श्री नारायण वासुदेवाय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।